चीनीमंडी.com पॉडकास्ट। विझी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 23 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट। देशभरात मागणी स्थिर होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3240 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3280 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3290 रुपये ते 3350 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3311 रुपये तर एमटीसीचा व्यापार 3331 रुपये ते 3341 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3385 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये राहिला। सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $358.60 प्रतिटन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.78 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.783 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.1196 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3142 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $41.93 होते। इक्विटी। बीएससी सेन्सेक्स 268.95 अंकांनी वर येऊन 38140.47 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसई निफ्टी 82.85 अंकांनी वर येऊन 11215.45 अंकावर बंद झाला।